chinimandi.com podcast.
उत्तम साखर कारखाना खाईखेडीच्या गाळप हंगामाचा समारोप. पुरकाजी उत्तम साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा समारोप गुरुवारी झाला. कारखाना उपाध्यक्ष पुष्कर मिश्रा यांनी सांगितलं की कारखान्यानं गाळप उत्पादन आणि रिकव्हरीमध्ये यावेळी नवा कीर्तिमान स्थापित केला आहे, ज्यामध्ये कारखाना रिकव्हरीमध्ये पश्चिमी उत्तर प्रदेशात प्रथम आणि उत्तर प्रदेशात सातव्या स्थानावर राहिला आहे. यावेळी सुशील चौधरी, सईम अन्सार, ब्रजेश खन्ना, संजीव कुमार, अनिल चौहान, आर के सिंह, वसी हैदर, दिनेश शर्मा, हरिओम त्यागी, अमित त्यागी आदी उपस्थित होते.